नवसाला पावणारा लालबागचा राजा। या लालबागच्या राजाची स्थापना झाली 30 मुळी नवसानं 1934 साली। आज आपण जे मार्केट पाहतो ते निर्माण होण्यासाठी कोळी आणि इतर व्यापारी बंधूंनी गणरायास नवस केला होता की आम्ही जर या जागी मार्केटची वास्तू बांधण्यात यशस्वी झालो तर तिथेच गणेशोत्सवात तुझी स्थापना करू। गणरायाच्या आशीर्वादानं त्यांची इच्छापूर्ती होऊन पेरूचाळ येथे मोकळ्या जागेत भरणारा बाजार 1932 साली बंद होऊन सध्याच्या जागी कायमस्वरूपी बांधण्यात आला। त्यावेळच्या जागा मालकांनी बाजार बांधण्यास आपली जागा दिली आणि मग 2 वर्षांनी बाजाराची वास्तू तयार झाली। अशा प्रकारे गणपती नवसाला पावला आणि मग केलेल्या संकल्पाची पूर्ती म्हणून 1934 साली या मार्केटमध्येच होडी वलवणाऱ्या दर्या सारंगाच्या रूपात श्रींची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासूनच नवसाला पावणारा लालबागचा राजा म्हणून ही श्रींची मूर्ती प्रसिद्ध झाली। चला तर ऐकूया या लालबागच्या राजाच्या भक्तांनी वाहिलेली ही स्तुती सुमने।
पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात। पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, या हो गणेश नगरात। लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात। बसला डवलान भक्तनाचे आनंदान, राजा बसला डवलान भक्तनाचे आनंदान। धर्म रूढी जुगारून सार विसरू निवान, धर्म रूढी जुगारून सार विसरू निवान। खांदा लावलाय पालखीला, खांदा लावलाय पालखीला, राजा चाललाय झोकात। लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात, वक्रतुंडाचं बोलावण होकार दिला आनंदान, वक्रतुंडाच बोलावण होकार दिला आनंदान। गेल गणेश नगर दीपन लालबाग राजाच्या तेजान, गेल गणेश नगर दीपन लालबाग राजाच्या तेजान। मोदक लाडवाचा नैवेद्य, मोदक लाडवाचा नैवेद्य, ठेवलाय चांदीच्या ताटात। लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात। महादेवासे एक वर एक जन तेज प्रखर तुझे ऐसे वरदान तुझला पालकित मिरवीन तुझे ऐसे वरदान तुझला पालकित मिरवीन महादेवाच वचन महादेवाच वचन लालबाग राजा करी पूर्ण हो लालबाग राजा माझा बसलाय नटून ताटात महादेव बदले माझे कार्य पूर्ण झाले प्रतिशंकराचा अवतार प्रतिशंकराचा अवतार बाप्पा लालबागचा साक्षात लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात निघाली राजाची पालखी निघाली राजाची या हो गणेश नगरात लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात लालबागचा राजा माझा बसलाय नटून ताटात